तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या असतात शाळेच्या वेळेस, त्यांची मजाच वेगळी. म्हणजे शिबिर जॉईन करणार, आकाश कंदील बनवणार, मोठे मोठे जाऊन यु नो मामाच्या गावाला, आजीच्या गावाला जाणार. तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे काय असायचं?
उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्ही कित्येक वेळेला आमच्या अशा गावाला गेलेलो आहोत. माझ्या मामाचं गोवा, तिकडे आम्ही बरेच वेळा जायचो. इरवी कुठे माझ्या काकाच्याकडे नाशिकला वगैरे, आम्ही असे बरेच जायचो बेळगावला. आणि बेळगाव तर आमचं गावच. एरवी जर कुठे गेलो नाही तर आमच्या बिल्डिंगमध्ये सगळी जी आमची मित्रमंडळी असे, त्यामुळे दररोज एकदा हातात वर सकाळी उठून दात घासले, चहा प्याल्यानंतर जो मी गुल घरातून, तो आम्ही मित्रमंडळी सगळे सगळे बसून खेळ, निरनिराळे खेळ खेळून, आणि नंतर मग काही नाही तर पत्त्यांचा डाव लावून आणि सगळे करून शेवटी जेवायला घरी. जेवल्यानंतर हातावर पाणी पडलं की मी जो गुल परत तो संध्याकाळी मी चहा प्यायला घरी. चहा प्यायल्यानंतर मी जो परत गुल तो रात्री जेवायला. जेवल्यानंतर परत गुल. जेवल्यानंतर घरी नाही, परत गुल. अभ्यास तर सोडूनच द्या, पण मी परत जो गुल तुम्ही रात्री एकदा आमच्या गच्चीवर सगळे सगळे जमायचे. तिकडे मोठी गच्ची होती आमची. आणि तिकडे म्हणजे शेवटी शेवटी वडिलांनी मला विचारलं की घरात राहतोस का हॉटेलमध्ये राहतोय, तू काय घराला हॉटेल समजतोस काय? पण ते काय माझं हे काय कमी नाही झालं म्हणून एकही असा गेम सोडलेला नाही की मी खेळलेलो नाही.
तो खेळ तर यांनी भरपूर खेळले, पण एम मात्र त्यांचं लहानपणी काही वेगळं होतं का? ऐका थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कट इट.